जय जानकी दुर्गेश्वरी श्री बाईजींची पाऊलाष्टक.
असे मास तो अश्विनी पंचमीचा, वरी पद्मसायोग ये अमृताचा. मिळाली पदे चंदनाची आम्हाला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. पदी घातली जोडवी नक्षीदार, वरी ऋण जुणे कांचनाचे नुपूर. कृपेचा प्रसादा रूपे लाभ झाला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. पहा पाऊलांच्या तली व्यक्त झाली, सुचिन्हे किती पाहिली भाग्यशाली. जणू रूप ते व्यक्त केले जगाला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. जणू पिंडिती कालिका भद्रकाली, फुलांच्या सवे पद्मजा व्यक्त झाली. बहुप्रिय वीणा असे शारदेला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. असे राजसी तामसी सत्वगुणी, अशी व्यक्त रूपे त्रिमूर्ती भवानी. अरी मर्दना शंख तो फुंकिएला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. धनुष्यासवे पाश परशु करात, तसे यंत्र आणि करी मद्यपात्र. अहा नाद घंटा तिने वाढविला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. विमानी ध्वजा कीर्तीची घेऊनिया, करी विश्व फेरी सुभक्ता बघाया. करोनी लीला उद्धरी बालकाला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. मनी ध्यान जो पाऊलांचे करील, तया सावली जानकीची मिळेल. असा मार्ग बा दाखवी सन्मनाला, नमस्कार त्या जानकी पाऊलाला. सदा माझ्या चित्ती पदकमल हे नित्य असुदे. मुखी गावी कीर्ती जननी तुमची हाची वरदे. घडावी ही सेवा विमल पद सेवा निशिदिनी. कृपा व्हावी ऐसी म्हणून विनंती नम्र चरणी.